सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर जसं की मी माझ्या घरूनच तुमच्या बरोबर गप्पा मारतेय, तसंच आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेला आहे फेमस डिरेक्टर, थिएटर आर्टिस्ट आणि ऍक्टर दिग्पाल लांजेकर. तो सुद्धा त्याच्या घरूनच गप्पा मारतोय. फोन लाईन वर आहे तो. हॅलो दिग्पाल.
हॅलो,
कसा आहे?
मी छान.
ग्रेट. पण मला आता हेच विचारायचं आहे की कंटिन्यू तुझं तर शूटिंग चालू असतं, काही ना काही काम कंटिन्यू चालू असतं, पण आता लॉकडाऊन आहे आणि सगळे घरी आहेत आणि निवांत वेळ मिळतोय, कसा स्पेंड करतोय तू टाइम घरी?
मी खरं सांगू का, मी घरी काम करतोय. म्हणजे मी आता माझ्या डोक्यात जे बराच काळ राहिलं होतं, अशा अनेक गोष्टी ज्या लिहून काढायच्या होत्या, त्या मी याचा फायदा घेऊन लिहून काढतोय. कारण जनरली काय होतं की आपल्या डोळ्यासमोर प्रोजेक्ट असतात आणि आपण त्याच्यावर काम करत राहतो आणि काही गोष्टी आपल्या त्याच्यामुळे की हा हे पण कधीतरी करायचं ते राहून जातं. तर असं ते आम्ही त्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या, तर त्या गोष्टी मी आता लिहून काढतोय, त्या पेंटाऊन करतोय, म्हणजे ते पण प्रोजेक्ट पुढे लोकांसमोर मला पटकन आणता येते.
93.5 रेड FM बजाते रहो.